मंडळी, स्वामी नामस्मरणात हे असंच व्हायचं, सुख आणि सुखच केवळ मिळायचं. इतर आप्तस्वकीय दूर असले तरी स्वामींनीच त्यांची रूपं घ्यायची, भक्तांच्या पाठीशी उभं राहायचं, त्यांच्या सुखदुःखात त्यांना आधार देत म्हणायचं, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरंच अक्कलकोट स्वामी भक्तांच्या सदैव पाठीशी राहिले, पण कलियुगाच्या कल्याणासाठी आतुरलेल्या योगीराजाला अवतार संपन्न करावा लागतो. तो क्षण जवळ आला, स्वामींची अवतार संपन्नता करण्याचा क्षण जवळ आला. अवघे भक्तगण दुःखात बुडाले, त्यांना शोक अनावर झाला, भक्तिभावानं उठाव केला आणि एक जात साऱ्यांनी दयेच्या सागराची करुणा भाकली.
या जगाच्या सेवेसाठी वाहिला जन्म सारा, आज आभाळ फाटलं नाही सागरा किनारा. पोरके करूनी आम्हा चालला देव तारा, पोरके करूनी आम्हा चालला देव तारा. या जगाच्या सेवेसाठी वाहिला जन्म सारा, आज आवळ फाटलं नाही सागरा किनारा. पोरके करूनी आम्हा चालला देव तारा, पोरके करूनी आम्हा चालला देव तारा. आज मोठा शोक झाला अक्कलकोट गावाला, टाहो दुःखाचा फोडून अश्रुढाळ ती घळघळा. टाहो दुःखाचा फोडून अश्रुगाळ ती घळघळा, अंतरीच्या वेदनांचा कसा झाला कोंड मारा. अंतरीच्या वेदनांचा कसा झाला कोंड मारा. स्वामी आमचा हो गेला गेला आम्हा तारणारा, स्वामी आमचा हो गेला गेला आम्हा तारणारा. कोण माया लाविल येथे जिव्हाळ्याची या पुढे, कोण माया लाविल येथे जिव्हाळ्याची या पुढे. संपली ही करुणा माया गरिबांची या पुढे, संपली ही करुणा माया गरिबांची या पुढे. कोण सांगा देईल आता दयेचा आम्हा आसरा, कोण सांगा देईल आता दयेचा आम्हा आसरा. दाटून आला उमाळा रडू लागे वसुंधरा, दाटून आला उमाळा रडू लागे वसुंधरा. पालखी घेऊन निघालो चोळप्पाच्या आम्ही दारी गाव सुने सुने झाले भेसुर ही वाट सारी पालखी घेऊन निघालो चोळप्पाच्या आम्ही दारी गाव सुने सुने झाले भेसुर ही वाट सारी कळाने काटाव साधुनी संपविला खेळ सारा कळाने काटाव साधुनी संपविला खेळ सारा स्वामी आमचा हो गेला गेला आमचा निवारा स्वामी आमचा हो गेला गेला आमचा निवारा या जगाच्या सेवेसाठी वाहिला हा जन्म सारा आज आवाळ फाटल नाही सागरा किनारा पोरखे करूनी आम्हा चालला हा देव तारा 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 पोरखे करू